यहेजकेल अध्याय 7। आणखी परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले। प्रभू परमेश्वर इस्रायल देशाला म्हणतो, हे मानवपुत्रा, अंत आला आहे। देशाचा चोहो बाजूनी अंत आला आहे। आता तुझा अंत आला आहे। मी आपला संताप तुझवर भडकवीन, तुझ्या करणीप्रमाणे तुझा न्याय करीन व तुझ्या सर्व अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुला देईन। मी तुझवर कृपादृष्टी करणार नाही, मी गय करणार नाही, तर तुझ्या करणीचे प्रतिफळ तुला देईन। तुझ्या अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुझमध्ये दिसेल, तेव्हा तुम्हा समजेल की मी परमेश्वर आहे। प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, विपत्ती, अपूर्व विपत्ती येत आहे। अंत आला आहे, आला आहे, तो तुझ्यासाठी जागृत झाला आहे। पहा, तो येत आहे। देशातल्या रहिवाशा, तुझी घडी भरली आहे। काळ आला आहे, दिवस समीप आला आहे। डोंगरावर हर्ष नव्हे तर धुमाकूळ होणार आहे। आता मी आपल्या संतप्त क्रोधाचा तुझवर सत्वर वर्षाव करीन। मी आपल्या क्रोधाची परिपूर्ती तुझवर करीन। तुझ्या आचरणाप्रमाणे तुझा न्याय करीन व तुझ्या सर्व अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुला देईन। मी तुझवर कृपादृष्टी करणार नाही, मी तुझी गय करणार नाही, तर तुझ्या आचरणाचे फळ तुला देईन। तुझ्या अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुला देईन। तेव्हा तुला समजेल की मी परमेश्वर तुला मारणार आहे। पहा, तो दिवस, पहा, तो येत आहे। तुझा शिक्षारूप रोपा उगवला आहे, तो फोफावून त्याचा दंड बनला आहे। तो गर्वाने फुलला आहे, बलात्कार हा शासनदंड होऊन बसला आहे। त्या लोकातला कोणीही, त्यांच्या समूहापैकी कोणीही, त्यांच्या धनातले काहीही उरणार नाही, त्यांची काही प्रतिष्ठा राहणार नाही। समय आला आहे, दिवस समीप आला आहे। विकत घेणारा आनंद न करो, विकणारा खेद न पावो, कारण त्या सर्व समूहावर क्रोध येत आहे। विकणारा जिवंत राहिला तरी तो विकलेल्या भूमीला परत जावयाचा नाही, कारण हे भाकीत त्या सर्व समूहाविषयीचे आहे। त्यातले काहीही चुकणार नाही। कोणीही आपल्या अधर्माने आपल्या जीवितास बळकटी आणणार नाही। ते कर्णा वाजवितात, सर्व तयारी करीतात, तरी कोणी युद्धास पुढे सरसावत नाहीत, कारण त्या समूहावर माझा कोप झाला आहे। बाहेर तरवार, आत मरी व दुष्काळ। शेतात असलेला तरवारीने मरेल, नगरात असलेल्यास दुष्काळ व मरी ही ग्रासून टाकतील। त्यातले काही निभावतील, ते निभावतील, पण ते सगळे खोऱ्यातल्या पारव्यांप्रमाणे डोंगरावर आपल्या अधर्मामुळे घुमत राहतील। सर्वांचे हात ढिले पडतील, त्यांच्या गुडघ्यांचे पाणी होईल, ते कमरेला गोणताट गुंडाळतील, दरारा त्यास व्यापील, त्या सर्वांच्या मुखांवर लज्जा असेल व सर्वांची डोकी भादरण्यात येतील। ते आपले रुपे रस्त्यावर फेकून देतील, त्यास आपले सोने अमंगळ वाटेल। परमेश्वराच्या कोपाच्या दिवशी त्यांच्या सोन्या रुपयाने त्यांचा बचाव होणार नाही, त्यापासून त्यांच्या जीवाची तृप्ती होणार नाही, त्यांचे पोट भरणार नाही, कारण त्यांनी त्यामुळे ठोकर खाऊन अधर्म केला आहे। त्यांनी त्याची केलेली भूषणे दिमाख दाखविण्यासाठी वापरली, त्यांनी त्याच्या अमंगळ मूर्ती व तिरस्करणीय वस्तू आपणासाठी बनविल्या, म्हणून ते त्यास अमंगळ वस्तूसमान वाटावे असे मी केले आहे। ते मी परदेशियास भक्ष म्हणून देईन, ते जगातील दुष्टास लूट म्हणून देईन, ते भ्रष्ट करीतील। मी आपले तोंड त्यांच्यापासून फिरवीन, म्हणजे ते लोक माझे भांडार भ्रष्ट करीतील। लुटारू त्यात शिरून ते भ्रष्ट करतील। बेडी तयार करा, कारण देश रक्तपाताच्या गुन्ह्यांनी भरला आहे, नगर बलात्काराने भरले आहे। यास्तव मी परराष्ट्रातले अधमाधम जन आणीन, ते त्यांची घरे हस्तगत करीतील। मी जबरदस्तांचा ताठा मोडीन, त्यांची पवित्र स्थाने भ्रष्ट होतील। नाश येत आहे, ते शांती शोधतील, पण ती मुळी नसावयाची। नाशावर नाश येईल, अवयीवर अवयी उठेल। ते संदेष्ट्यास दृष्टांत पहावयास सांगतील, पण याजकांचे धर्मशास्त्र ज्ञान व वडिलांचे मसलत देण्याचे सामर्थ्य ही नष्ट होतील। राजा शोक करील, सरदार दरार्याने व्याप्त होईल, देशातील लोकांचे हात थरथरतील। मी त्यांच्या आचाराप्रमाणे त्याजशी वर्तन करीन, त्यांच्या गुणदोषांप्रमाणे त्यांचा न्याय करीन। तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे।